ವಂದೇ ಗುರುನಾಂ ಚರಣಾರವಿಂದೇ ಸಂದರ್ಶಿತ ಸ್ವಾತ್ಮ ಸುಖಾವಬೋಧೇ ಜನಸ್ಯಯೇ ಜಾಂಗಲಿಕಾಯಮಾನೇ ಸಂಸಾರ ಹಾಲಾಹಲಮೋಹ ಶಾಂತಯೇ. ಕುಂಡಲೀಕ ವರದೇ ಹಾರಿ ವಿಠ್ಠಲ ಶ್ರೀ ಜ್ಞಾನದೇವ ತುಕಾರಾಮ್ ಶ್ರೀ ಜ್ಞಾನೇಶ್ವರ ಮಹಾರಾಜ ಕೀ ಜಯ. ಸದ್ಗುರು ಸ್ವಾಮಿ ಸ್ವರೂಪಾನಂದ ಮಹಾರಾಜ ಕೀ ಜಯ. ಪರಮಹಂಸ ಸದ್ಗುರು ಸ್ವಾಮಿ ಮಾಧವನಾಥ ಮಹಾರಾಜ ಕೀ ಜಯ. ಸಬ ಸಂತನ ಕೀ ಜಯ. ಜಯ ಜಯ ಹರಿ ಉಚ್ಚಾರಣಿ ಅನಂತ ಪಾಪರಾಶಿ ಜಾತೀಲ ಲಯಾಸಿ ಕ್ಷಣ ಮಾತ್ರೆ ತೃಣ ಅಗ್ನಿಮೇಳೆ ಸಮರಸ ಝಾಲೆ ತೈಸೆ ನಾಮೆ ಕೇಲೆ ಜಪತಾ ಹರಿ. ಹರಿ ಉಚ್ಚಾರಣ ಮಂತ್ರ ಅಗಾಧ ಪಳೆ ಭೂತಬಾಧ ಭೇಣೆ ತೆಥೆ ಜ್ಞಾನದೇವ ಮಣೆ ಹರಿ ಮಾಝಾ ಸಮರ್ಥ ನ ಕರವೆ ಅರ್ಥ ಉಪನಿಷದಾ. ನಿತ್ಯ ಸತ್ಯಾಮಿತ ಹರಿಪಾಠ ಜಾಸಿ ಕಳಿಕಾಳ ತ್ಯಾಸಿ ನ ಪಾಹೆ ದೃಷ್ಟಿ. ರಾಮಕೃಷ್ಣ ಉಚ್ಚಾರ ಅನಂತ ರಾಶಿ ತಪ ಪಾಪಾಚೆ ಕಳಪ ಪಳತಿ ಪುಢೆ. ಹರಿ 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 ಹಾ ಮಂತ್ರ ಶಿವಾಚಾ ಮ್ಹಣತಿ ಜೆ ವಾಚಾ ತಯಾ ಮೋಕ್ಷ. ಜ್ಞಾನದೇವಾ ಪಾಠ ನಾರಾಯಣ ನಾಮ ಪಾವಿಜೆ ಉತ್ತಮ ನಿಜಸ್ಥಾನ. ಹರಿ ನಾಮಾಚಾ ಉಚ್ಚಾರ ಕೆಲ್ಯಾನಂತರ ಅನಂತ ರಾಶಿ ಅನಂತ ಪಾಪ ರಾಶಿ ನಾಹಿಷ ಹೊತಾತ್, ಕ್ಷಣ ಮಾತ್ರಾತ್ ನಾಹಿಷ ಹೊತಾತ್ ಅಸ ಜ್ಞಾನೇಶ್ವರ ಮಹಾರಾಜ್ ಮಂಟಾತ್. ಉಚ್ಚಾರಣಾಮಧೆ ಜೆ ಸಾಮರ್ಥ್ಯ ಆಹೆ ತ್ಯಾ ಸಾಮರ್ಥ್ಯಬದ್ದಲ್ ಜ್ಞಾನೇಶ್ವರ ಮಹಾರಾಜ್ ಬೋಲ್ತಾಹೆತ್. ಆಣಿ ನಾಮ ಘೇಣೆಚಿ ಉಚ್ಚಾರಣಾಚಿ ಜಿ ಪದ್ಧತ ಆಹೆ ವೈಖರಿಚಿ ಪದ್ಧತ ಆಹೆ ತೆ ಅಪಣ ಪಾಹತೋ ಆಹೋತ್. ಅಪಣ ಪಾಹಿಲ ಕಿ ಹರಿ ನಾಮಾಚಾ ಜೊ ಉಚ್ಚಾರಣ ಕರಣ್ಯಾಚಾ ಭಾಗ ಆಹೆ ತ್ಯಾಚ್ಯಾಮಧ್ಯೆ ಆಪಲಾ ಅಂತಃಕರಣ ಪಾಹಿಜೆ, ಚಿತ್ತ ಪಾಹಿಜೆ, ಮನ ಪಾಹಿಜೆ, ಬುದ್ಧಿ ಪಾಹಿಜೆ ಆಣಿ ಉಚ್ಚಾರಣ ದೇಖೀಲ್ ಪಾಹಿಜೆ. ಅಸಾ ಅಸೇಲ್ ತೆವ್ಹಾ ಉಚ್ಚಾರಣ ಅದ್ಭುತ ಪರಿಣಾಮ ಕರುನ್ ಜಾತ. ವಾಚೇನಿ ರಾಮಕೃಷ್ಣ ಹರಿ ಅಸ ಮ್ಹಣತ್ ಅಸ್ತಾನಾ ಭಾವಾನಿ ಜೀವ ಆಣಿ ಶಿವ ಏಕ ಆಹೆತ್ ಅಶಾ ಪ್ರಕಾರೆ ನಾಮ ಘೇತ್ಲ ಪಾಹಿಜೆ. ಅಸಂ ನಾಮ ಘೇತ್ ಅಸ್ತಾನಾ ಸಂಸಾರಾಚಾ ತ್ಯಾಗ ಕರಣೆಚಿ ಅವಶ್ಯಕತಾ ನಾಹಿ. ಅಸಂ ನಾಮ ಸುಲಭ ಆಹೆ ಯಾ ನಾಮಾಚ ಮರ್ಮ ಜಾಣನಾರಾ ಮಾತ್ರ ದುರ್ಲಭ ಆಹೆ ಅಸ ಆತ್ತಾಪರ್ಯಂತ ಆಪಣ ಪಾಹಿಲೆಲ ಹೋತ. ಜ್ಞಾನೇಶ್ವರ ಮಹಾರಾಜ್ ಮಂಟಾಯ್ತ್ ಕಿ ಅಶಾ ನಾಮಾಚಾ ಉಚ್ಚಾರಣಾನಿ ಅನಂತ ರಾಶಿ ಅನಂತ ಪಾಪ ರಾಶಿ ನಾಹಿಶಾ ಹೋತಾತ್. ಪಾಪ ರಾಶಿಂಚಾ ಲಯ ಹೋತೋ. ಪಾಪ ಬದ್ದಲ್ ಶಾಸ್ತ್ರ ಅಸ ಮಂಟಾತ್ ಕಿ ಪರಪೀಡಾ ಮಂಜೆ ಪಾಪ, ಪರೋಪಕಾರ ಮಂಜೆ ಪುಣ್ಯ. ಪುಣ್ಯಾಯ ಪರ ಉಪಕಾರಾಯ ಪಾಪಾಯ ಪರಪೀಡನಂ ಅಶಿ ವ್ಯಾಸಾನ್ನಿಹಿ ಪಾಪ ಪುಣ್ಯಾಚಿ ವ್ಯಾಖ್ಯಾ ಕೇಲೆಲಿ ಆಹೆ. ತುಕಾರಾಮ್ ಮಹಾರಾಜ್ ದೇಖಿಲ್ ಪುಣ್ಯ ಪರ ಉಪಕಾರ ಪಾಪ ತೇಚಿ ಪರಪೀಡಾ ಅಸ ಮಂಟಾತ್. ಪರಪೀಡಾ ಮಂಜೆ ಪಾಪ, ಪರದುಃಖ ಪರದುಃಖಾಲಾ ಕಾರಣ ಹೋಣ ಮಂಜೆ ಪಾಪ. ದುಸರ್ಯಾಲಾ ದುಃಖ ದೇಣ ಕಿವಾ ದುಸರ್ಯಾಲಾ ಪೀಡಾ ದೇಣ ಹೇ ಆಪಲ್ಯಾ ಸ್ವಾರ್ಥಾಖೇರಿಸ್ ಕಧಿ ಕೇಲ ಜಾತ್ ನಾಹಿ. त्याचा आणि आपल्या देहबुद्धीचा संबंध आहे. आपला जर निजस्वार्थ विहित स्वार्थ त्याला धक्का बसत असेल तर तो स्वार्थ वाचवण्यासाठी म्हणून पाप प्रवृत्ती होते. भगवद्गीतेमध्ये देखील अथ केन प्रयुक्तोयम पापम चरती पुरुषः असं जे अर्जुनानी म्हटलेलं आहे ते स्वधर्माला का सोडलं जातं अशा संदर्भात विचारलेलं आहे. जर स्वधर्मानी परमात्मा प्राप्ती इतकी सोपी असेल तर परधर्मामध्ये का वर्तन होतं, पाप का घडतं असंच अर्जुन विचारतो. स्वधर्म सोडणं देखील कुठेतरी इंद्रियजन्य सुखांशी निगडित अशी गोष्ट आहे. अधिक सुख, इंद्रियांचं अधिक सुख, मनाचं अधिक सुख याच्याशी त्याचा संबंध आहे. स्वधर्मापेक्षा परधर्मानी ते जर अधिक मिळत असेल तर देहबुद्धीकरता म्हणून स्वधर्म सोडावीत असं वाटणं म्हणजे पाप. या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की हरी हरी नामाचा उच्चार केला असता पापराशींचा लय होतो. पुढे ते असं म्हणतात की नामस्मरणाने समरसता प्राप्त होते. जसं तृण अग्निशी समरस होऊन जातं तशा प्रकारची समरसता प्राप्त होते. रामकृष्ण उच्चार आणि अनंत राशी तप यांचा संबंध ज्ञानेश्वर महाराज जोडताना असं म्हणतात की नामस्मरणानी उच्चारानी अनंत राशी तप नाहीसे होतात. म्हणजे एक उच्चार बरोबर अनंत राशी तप नाहीस करण्याचं सामर्थ्य असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात. पापाची निवृत्ती होते, पापाचे कळप पळती पुढे असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात. आणि हरी 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 मंत्र हा शिवाचा, म्हणती जे वाचा तया मोक्ष. जे वाचेनी हरी 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 अशा प्रकारे मंत्र म्हणतात हा मंत्र शिवाचा, शिवस्वरूप करणारा असा आहे. भगवान शिव जपतात तोही आहे, त्यांनी मोक्ष प्राप्ती होते. आपला जो देहभाव आहे आणि स्वार्थबुद्धी आहे, देहभाव आणि स्वार्थबुद्धी ज्या नामानी जाते ते नाम ज्ञानेश्वर महाराजांना अपेक्षित आहे. ती ज्या नामानी पाप नाहीशी होती, पाप नाहीशी व्हायची असतील तर देहबुद्धी जाणं आवश्यक आहे, स्वार्थ जाणं आवश्यक आहे. नाम घेतो आहे आणि स्वार्थ कितीतरी तसाच शिल्लक आहे या नामाला फारसा अर्थ नाही. म्हणून नाम घेत असताना स्वार्थ किती कमी होतो हे पाहणं देखील गरजेचं आहेच. आणि दुसरं म्हणजे नामाच्या सामर्थ्यानी पाप कमी होणं, स्वार्थ कमी होणं हेही आवश्यक आहे. दोन्ही एकमेकांशी संबंधित आहेत असं ज्ञानेश्वर महाराजांना सांगायचंय. आपलं जे पाप आहे ते पाप ही एक भावना आहे. पाप आणि पुण्य या भावना आहेत. या भावना आपल्या अंतर्व्यक्तीशी निगडित अशा आहेत. एखादी उदात्त सुंदर अशी कृती घडली की ज्या कृतीनी काही लोकांचा फायदा झाला, सुख झालं लोकांना, यावेळेला एक पुण्याची भावना नकळत अंतःकरणाला स्पर्श करते. ही भावना आहे. तसंच पाप ही देखील भावना आहे. समाजामध्ये समाजाच्या स्वास्थ्याकरता म्हणून, समाजाच्या धारणा नीट होण्यासाठी म्हणून या भावना शास्त्रकारांनी आपल्या ठिकाणी निर्माण केलेल्या आहेत आणि या स्वाभाविक देखील आहेत. जर पापाची भावना निर्माण झाली तर येणारं जे असमाधान आहे, अस्वास्थ्य आहे, तेही विलक्षण आहे। पुण्याच्या भावनेचा जर स्पर्श झाला तर मिळणारं समाधान अवर्णनीय आहे। मध्यंतरी आपलं पारायण झालं आणि पारायणाच्या पाठोपाठ आपल्या सगळ्यांना एका पुण्याच्या भावनेनी स्पर्श केला। आपला एक मोठा कार्यक्रम झाला आणि त्या कार्यक्रमाने पुण्याच्या भावनेचा स्पर्श आपल्याला झाला। काय ही गोष्ट आहे, काय गंमत आहे। त्या कार्यक्रमाचा आणि पुण्याच्या भावनेचा संबंध काय आहे, याचं कारण त्या कार्यक्रमामध्ये आपण चित्त ओतलेलं होतं, मन ओतलेलं होतं, अंतःकरण ओतलेलं होतं। तो कार्यक्रम पवित्र अशी जी समाजधारणा आहे त्या समाजधारणेमध्येच आपण आहोत। ज्ञानेश्वरीचं वाचन केलं की पुण्य लाभतं, ही जी धारणा आहे त्या धारणेनी आपण पुण्यवान झालो, या भावनेपर्यंत आपण गेलो, आपल्याला समाधान प्राप्त झालं। अशाच प्रकारे पापाची देखील एक धारणा आहे आणि पापाची ही धारणा आमची अनेक कृत्य चालू असताना वाढत जाते। जर स्वधर्म सोडला असेल, परधर्म असेल, आज तो जागा आहे ना सांगणारा, तू योग्य करतोयस, योग्य करत नाहीस। 13व्या अध्यायात खूप सुंदर श्लोक आहे, उपद्रष्टा अनुमंता च भरता भोगता महेश्वरहा। तो साक्षी असणारा जेव्हा तुम्ही चुकता तेव्हा लगेच आतून सांगतो की तू चुकलेला आहेस, किंवा जर बरोबर केलं तर लगेच आतून सांगतो की भले शाबास बरोबर केलंस, अनुमंता होतो। अशा प्रकारे तो आत राहिलेला आहे, तो नेहमीच उगा राहील असं नाही, आणि तो जेव्हा सांगतो की चुकलास, चूक केलीस, तेव्हा त्या भावनेचा स्पर्श तुम्हाला झाल्याखेरीज राहत नाही। याच्यातून एक प्रकारे दोष, दोषीपणाची भावना, एक गिल्ट हळूहळू विकसित व्हायला सुरुवात होते, डेव्हलप होतो। आपण कर्म करत असताना प्रत्येक कर्माचा आपल्या अंतर्व्यक्तीवर होणारा जो परिणाम आहे तो परिणाम पाप आणि पुण्य या भावना निर्माण करतोच। आणि जेव्हा पापाची भावना वाढीला लागते तेव्हा त्या व्यक्तीला आपण पतित आहोत, आपण अनेकांना त्रास दिलेला आहे, आपली पूर्वकर्म चांगली नाहीत, आपण पूर्वायुष्यामध्ये खूप चुका केलेल्या आहेत, खूप दोष आपल्या ठिकाणी आहेत, आपण पापी आहोत, अशी जबरदस्त भावना निर्माण होते। ही भावना काढायची कशी हा प्रश्न आहे। ही भावना जाता जात नाही, कारण रोज कर्म तर चालू आहेत, रोज विचार तर चालू आहेत, रोज बुद्धी तर चालवतो आहे, रोज विकार तर येत आहेत, रोज मन तर वापरतो आहे, आणि कर्माला अनुरूप अशी पापाची भावना जर वाढीला लागली तर ही भावना काढून टाकण्यासाठी उपाय काय। ज्ञानेश्वर महाराज इथं सांगतात की हरी उच्चारणी, हरीचं उच्चारण, हरी नामाचं उच्चारण हीच ती भावना आहे, की ज्या भावनेनी अशी अशुद्ध भावना काढली जाईल। अशाच अर्थाचं एक योगसूत्र आहे, वितर्क बाधने प्रतिपक्ष भावनम। वितर्काची जर बाधा झाली तर प्रतिपक्षाची भावना करावी असं योगसूत्र सांगतं। हरिपाठ हा ज्ञानेश्वर महाराजांनी एखाद्या मानसोपचार तज्ज्ञांनी तुम्हाला काही गोष्टी सांगाव्यात तशा प्रकारे सांगितलेल्या आहेत। योगसूत्रकार जसं तुमच्याशी बोलावेत तसं बोलताहेत। पाप भावना आहे तर पाप भावना जाण्यासाठी म्हणून रूढ अशी, विश्वास ज्याच्यावर तुमचा आहे अशी एक कृती केली पाहिजे. जसं मी पारायणाचं सांगितलं तशाच तुलनेची कृती म्हणजे हरी उच्चारण. हरी उच्चारण तुम्ही केलं की पाप आहे ते त्याच्या जागेवर आहे, पण हरी उच्चारणाने पुण्याची भावना वाढीला लागेल. सुरुवातीलाच म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी पुण्याची गणना कोण करी असं म्हटलेलंच आहे. हरी हरी म्हणायला लागला की पुण्याची गणना, पुण्याची वाढ, पुण्याच्या भावनेची वाढ व्हायला सुरुवात होते. पुण्याची वाढ याचा अर्थ. आणि त्यामुळं एक रेषा आहे, त्या रेषेला हात न लावता, कारण आता त्या रेषेसंबंधी तर तुम्ही काही करू शकत नाही. तुमची कर्म चुकलेली आहेत, तुमचे विचार चुकलेले आहेत, तुमची बुद्धी चुकीच्या मार्गाने काम करते आहे, आणि रूढ भावनेप्रमाणे जे पाप आहे आता ते तुम्ही काढू शकत नाही. तर त्या रेषेला हात न लावता अजून एक मोठी रेषा काढणं एवढाच उपाय राहतो. ती रेषा तर पुसता येत नाही, पण अजून एक मोठी रेषा जर काढली तर ती रेषा आपोआप छोटी होऊन जाते. आणि ही जर रेषा अमर्याद मोठी झाली तर ही रेषा नगण्य होऊन जाईल. अशा पद्धतीने तुम्ही हरी नाम घ्या असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. हरी उच्चारणी अनंत पापराशी जातील लयासी क्षणमात्रे. क्षणमात्रामध्ये सगळी पाप नाहीशी होऊन जातील. कोणाचंच जीवन अतिशुद्ध आणि तो स्वामीजींकडे आला असं तितकंस होत नाही. काही ना काहीतरी पूर्वकर्म असतात, पूर्वकर्मांचे दोष असतात, माहीत नसतं, संस्कारवशात चुकीचे संस्कार, चुकीचं वर्तन, विकार, आणि या स्वाभाविक गोष्टी आहेत विकारांसारख्या, देहबुद्धीसारख्या, त्याला उपाय देखील नाहीये. पण आता ते सगळं विसरलं जातं. किती मंडळी आहेत आपल्या केंद्रात येणारी, चांगल्या गोष्टी आहेत म्हणून सांगतो. की मला विलासदादा एकदा म्हणाले ते की मी सत्यसाई निलयमध्ये येत असताना येईपर्यंत होतं पूर्वजन्म पूर्वकर्म होतं, तेव्हा सवय होती, सिगारेट ओढत येत असे. आणि मग सत्यसाई निलयमच्या दारात सिगारेट टाकायची, बडीशेप खायची आणि आत यायचं. का बरं बडीशेप खायची? चांगल्या ठिकाणी जातो आहोत. या ज्या भावना आहेत या भावना अंतःकरणात स्थितच असतात. बरं ही समजत असतं आणि वाईट ही समजत असतं, दोन्ही गोष्टी समजतच असतात माणसाला. आणि आता हरी उच्चारण करायला सुरुवात झाली, ध्यान करायला सुरुवात झाली, सेवा करायला सुरुवात झाली, आता काय ते पाप राहिलं? कणभर देखील पाप त्यांच्या ठिकाणी राहिलेलं नाही असं मी छाती ढोकपणाने सांगतो. कणभर देखील नाही, आठवण देखील नाही. आता आपण पुण्य पुरुष आहोत ही भावना निश्चित झालेली आहे. मी अशा करता त्यांचं उदाहरण घेऊन सांगितलं की त्यांना हे उदाहरण चालेल. त्यांनीच केंद्रात सांगितलेलं आहे सर्वांसमक्ष, म्हणून मी सांगितलं. पण आपल्यातल्या कित्येकांची कथा याच्या पुढं मागं असेल, जवळपास असेल. मनुष्याचं जे जीवन असतं त्या जीवनामध्ये पानं उलटायची असतात. उलटलं पान, संपलं, मागचं पान मागं राहिलं. हरी उच्चारणी अनंत पापराशी जातील लयासी क्षण मात्रे. तृण अग्निमेळे समरस झाले तैसे नामे केले जपता हरी. पापराशी तर नाहीशा होतीलच, क्षणात होतील असं ते म्हणतात. भावनेचा प्रश्न आहे. उत्तम भावना झाली की पापराशी गेल्या. एवढंच नाही तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की तृण जर अग्नीमध्ये टाकलं तर तृण समरस होऊन जातं, अग्निरूप होऊन जातं। तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागो नैदू पाप पुण्य अंगा, असं तुकाराम महाराज म्हणतात। आम्ही अग्निरूप झालो, अग्निरूप झालो याचा अर्थ ज्ञानाशी समरस झालो, पापाची पुण्याची भावना जळून शुद्ध पुण्यामध्ये आम्ही स्थित झालो, आत्मभावामध्ये स्थित झालो। नामानी समरसता निर्माण होते आणि ही समरसताच पापाच्या राशी घालवून देते। या समरसतेमुळे देहभाव नाहीसा होतो। आपण देह आहोत ही भावना देखील नाम घेताना नाहीशी होते, फक्त नाम शिल्लक राहतं। मग देहाला लागलेलं पाप देखील नाहीसं होतं, तेही राहत नाही। आपण देह नाही अशी भावना जशी राहते, देह बुद्धीचा निराश होतो, देह भावाचा निराश होतो, तसं आपण तेच आहोत, परमात्म स्वरूप आहोत, हरी रूप आहोत, अशा प्रकारची देखील प्रबळ भावना निर्माण होते। म्हणून दुसऱ्या एका अभंगामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी रामकृष्ण उच्चार अनंत राशी तप पापाचे कळप पळती पुढे, अनंत राशी तपाच्या जणू येऊन ओतल्या जातात। पापाचे कळप म्हणजे समुदाय, सर्व प्रकारची पाप, तुम्ही समजता न समजता, तुम्हाला माहिती आहेत न माहिती आहेत पण आहेत अशी सगळी पाप, इंद्रियांच्याकडून घडलेली पाप, मनाच्या अंगाने घडलेली पाप, बुद्धीच्या अंगाने घडलेली पाप, संसारात घडलेली पाप, ही सगळी पाप नाहीशी होतात। या पापाचे कळप पळून जातात। फक्त रामकृष्ण उच्चार करण्याची खोटी, की अनंत राशी तपाच्या जणू येऊन पडतात। रास हा शब्द आपल्या इथं आपण शहरामध्ये पोत्यात भरलेलं धान्य पाहतो, त्याच्यापेक्षा धान्य आपण पाहतच नाही कधी। धान्याची रास कशी असते, खळ्यामध्ये शेतकरी जेव्हा रास निर्माण करतो धान्याची, तेव्हा ती कशी निर्माण होते आपल्यापैकी काही जणांना माहीत असेल। नाम घेत असताना जणू पुण्याच्या राशी तयार होतात, तपाच्या राशी तयार होतात, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। मग पापाचा पत्ताच राहत नाही आणि त्यामुळं मोक्ष प्राप्ती म्हणजे आपण हरी रूप आहोत, सच्चिदानंद स्वरूप आहोत, आपल्याला जन्म मृत्यू नाही, अशा प्रकारची भावना अनुभूती साधकाला येते। पाप जर घालवायचं असेल तर पुण्य करणं एवढा एकच उपाय आहे, पापाला ढकलून तर घालवता येत नाही। मी एक गोष्ट वाचलेली होती की एका गावामध्ये, ज्या गावामध्ये कोणत्याही सुधारणा पोचलेल्या नव्हत्या, लोक जादू टोणा वैदू अशा प्रकारच्या लोकांच्या उपचारांवर विश्वास ठेवत होते, अशा गावातल्या एका तरुण मुलानी तो प्रसंगी परदेश गमनाला गेलेला असताना एका तरुण मुलीशी लग्न केलं आणि तो गावात परत आला. तो जेव्हा घरी आला तेव्हा घरातल्या मोठ्या मंडळींनी वडील मंडळींनी सांगितलं, अंधार पडला आणि अग्नी निर्माण कसा करायचा हेच त्या गावात कोणाला माहीत नव्हतं. अग्नी निर्माण करून तो राखून ठेवणं आणि त्यामुळं प्रकाश निर्माण होणं हेच त्यांना माहीत नव्हतं. त्यामुळं अंधाराला ते सगळे लोक घाबरत असत आणि अंधार बाहेर टाकायचा म्हणून तिच्या सासूबाईंनी आणि घरातल्या मोठ्या लोकांनी असं सांगितलं की टोपलीमधून अंधार तुला जितका बाहेर टाकता येईल तेवढा तू टाक आणि मग दमल्यावर झोप, सकाळी तुझ्या या प्रयत्नांनी परत उजेडी येतो. तेव्हा ती हसली, तिने एक टमरेल घेतलं, त्याच्यामध्ये तेल आणि कापसाची वात आणि दोन दगड घेऊन तिने चकमक निर्माण करून ती चकमक कापसामध्ये धरली आणि दिवा लावला. दिवा लावल्याबरोबर सगळा अंधकार पळून गेला. अंधकार जर दूर करायचा झाला तर टोपलीनी अंधकार भरून घराच्या बाहेर फेकणं हा उपाय नव्हता. पाप जर घालवायचं असेल तर पाप घालवण्यासाठी असा कोणता उपाय नाही की पाप तुम्ही घेऊन कुठं अर्पण केलं. बहुधा चुकीचे उपाय सांगितले जातात. तुम्ही पापी आहात म्हणून काशीला जा, वाराणसीला जा आणि कोणत्या तरी कृती करा म्हणजे पाप नाहीस होईल. हे त्यांना पैसे मिळवण्याचे उद्योग आहेत. तिथं असणारी जी मंडळी आहेत तर त्यांची पोटं याच्यावर चाललेली आहेत. एखाद्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जा आणि तुम्ही अमुक अमुक विधी करा म्हणजे तुमचं पाप गेलं, तुमचे दोष गेले. जे तुमचे दोष काढून देतात ते सगळे तुमच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन पैसे मिळवत असतात. तुमचे दोष असे कसे जातील? कोणत्याही कृतीनी, कोणत्याही कर्मकांडांनी कधीही तुमचे दोष जात नाहीत, जायला बांधील नसतात. वेगळ्या वेगळ्या ठिकाणी तुम्ही जाता आणि वेगळे वेगळे विधी करता तर त्या विधींतून बाकी काही होत नाही, तुमच्या खिशातले पैसे फक्त रिकामे होतात. एक डॉक्टर रुग्णाला तपासत असताना रुग्णाला सांगत असतात की भाऊसाहेब तुमची तब्येत जरा बरी आहे, बाकी सगळ्या बाजूनी बरी आहे, फक्त छातीच्या बाजूला थोडीशी सूज दिसतीये, तुम्ही काही काळजी करू नका, आपण ती कमी करू. तेव्हा पेशंट म्हणतो की ते पैशांनी भरलेलं पाकिट आहे. सूज नसून पैशांनी भरलेलं पाकिट आहे. तसं तुमचे दोष, तुमच्या पत्रिकेतले दोष, तुमची पाप जे जे दूर करायला बसलेले आहेत ते तुमच्याकडून फक्त पैसे काढायला बसलेले आहेत. ही भावना तुमच्या अंतःकरणात आली पाहिजे तरच होतं. त्यांनी मंत्र म्हणून कधी होत नाही, कधीच नाही. त्यांनी मंत्र म्हटले आणि तुमचे दोष गेले, त्यांनी चार ठिकाणी नमस्कार करायला सांगितले आणि तुमचे दोष गेले, त्यांनी तांदूळ आणि सुपाऱ्या मांडल्या आणि काही ना काहीतरी विधी केले आणि तुमचे दोष गेले, असं होऊ शकत नाही, कधीच होऊ शकत नाही. जर अनंत राशी पापाच्या नाहीशा व्हायच्या झाल्या तर तपच करायला पाहिजे किंवा हरी उच्चारण करायला पाहिजे, तरच हे घडू शकेल, एरवी नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मग ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं असतं की त्र्यंबकेश्वरला जा करा, वाराणसीला जा करा, बद्री केदार, केदारेश्वर आणि काय काय आहेत तिथं जा आणि काही विधी करा, होऊन जाईल. ज्ञानेश्वर महाराज असं परमार्थ सांगत नाहीत. हरी उच्चारणी अनंत पाप राशी जातील लयासी क्षण मात्रे. हरी उच्चारण करा, तुमचं जीवन सुधारा. असतील पूर्वकर्मांचे दोष, पूर्वकर्मांचे दोष देखील तुमच्या बुद्धीत असतात, बाकी कुठं असतात? मनात असतात, बाकी कुठं असतात? तुमच्या अंतःकरणात असतात, तुमच्या विचाराच्या प्रक्रियेत असतात. ती बदलली नाही गेली आणि पूजा केली आणि काय होणार आहे? म्हणून हरी उच्चारण करा असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. हरी उच्चारणी अनंत पाप राशी जातील लयासी क्षण मात्रे। किती लोकांचे किती पैसे खर्च होतात मला कोणी तरी विचारायला आलं तर मी म्हणतो करा काय आता करणार, आपण करू नका म्हटलं तरी करणारच आहेत। खरा तोडगा सांसारिक नव्हे, खरा तोडगा पारमार्थिक तोडगा जर विचारायचा असेल तर विचारा हरी हरी म्हणा। त्यांनी काय होईल, तुमचं जे जीवन आहे त्या जीवनामध्ये नक्की कोणती सुधारणा होईल, अंतर्बाह्य सुधारणा होईल, व्यक्ती बदलली पाहिजे, माणूस बदलला पाहिजे, विचार बदलले पाहिजेत, भावना बदलली पाहिजे, सगळं बदलेल। आणि तेच जर कायम राहणार असेल तर बाहेरच्या कितीही मलमपट्ट्या केल्या तरी काही उपयोग होत नाही। ते तृण अग्नीतच पडलं पाहिजे। तर भावना निर्माण होते, अशा उच्चारणानी देहभाव निश्चित नाहीसा होतो। देहभाव नाहीसा होतो पाठोपाठ पापाची भावना नाहीशी होते। पापाची भावना नाहीशी होते, देहभाव नाहीसा होतो, जे जातं त्याची जागा अजून एक भावना घेते, ती भावना म्हणजे पुण्याची भावना, मोक्षाची भावना। आणि मग तृण अग्नी मिळे समरस झाले तैसे नामे केले जपता हरी, आणि तशा प्रकारची एकरूपता हरी हरी असं म्हणताना प्राप्त होते। आपण एक 10 मिनिटं नाम घेऊया। आपल्याला जे नाम घ्यायचं आहे वाणीनी नाम घ्यायचं आहे, नाम घेताना भाव असा धरायचा आहे की जीव हा शिवस्वरूप आहे, आणि हा भाव धरणं म्हणजे त्या ठिकाणी मन ठेवणं, त्या ठिकाणीच बुद्धी ठेवणं, त्या ठिकाणीच चित्त ठेवणं, त्या ठिकाणीच अंतःकरण ठेवणं म्हणजे भाव धरणं। परमात्मा आणि आपण एक आहोत, जीव आणि शिव एक आहेत, असा भाव अंतःकरणात धरून, मनामध्ये धरून, तर्कही तसाच करून, चित्त या भावाच्या ठिकाणी ठेवून आपण नाम घ्यायचं आहे। सगळ्या देहाचं सहकार्य नामामध्ये आहे. उच्चार वाणीनी होतो आहे पण सगळा देह गरजतो आहे. मन तिथंच आहे, अंतःकरण तिथंच आहे, प्रेमभाव आहे. जीव आणि शिव एक असा तर्क देखील आहे. बुद्धीही वेगळं काही म्हणत नाहीये. चित्त नामाच्या ठिकाणी आणि या भावाच्या ठिकाणी आहे. देहासकट इन टोटॅलिटी आपण नाम घेतो आहोत. राम कृष्ण हरी. नामाशी, परमात्म भावाशी एकरूपता. देहानी, मनानी, बुद्धीनी, चित्तानी, अंतःकरणानी. देहालाही विसरा. आपलं शुद्ध अस्तित्व नामामध्ये लागलेलं आहे. शुद्ध अस्तित्व भावनेच्या अगदी शिखरावर आपण आहोत. शुद्ध अस्तित्वाची भावना परमात्म्यामध्ये समरस झालेली आहे. देह भावना संपली, पाप भावना संपली, शुद्ध अस्तित्व परमात्म्याशी एकरूप झालं. यालाच मोक्ष असं म्हणतात. हरी उच्चारणी अनंत पापराशी जातील लयासी क्षण मात्रे तृणा अग्निमेळे समरस झाले तैसे नामे केले जपता हरी. राम कृष्ण उच्चार अनंत राशी तप पापाचे कळप पळती पुढे हरी 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 मंत्र हा शिवाचा म्हणती जे वाचा तया मोक्ष. हरी हरी। बोला कुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर। समोर नुसतं निरूपण करत नाहीये तर तुमच्या ठिकाणी मला नामाचा आत्मविश्वास देखील निर्माण करायचा आहे। नुसत्या नामानी हे कसं होईल, नुसतं हरी हरी असं म्हणून हे कसं होईल, अशा प्रकारच्या शंका मनातून काढून टाकायच्या आहेत। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात म्हणजे होणारच ही एक गोष्ट, आणि ते कसं होईल हे लक्षात येणं ही दुसरी गोष्ट। अशा करता हा हरिपाठ आपण पाहतो आहोत। हरी।